श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओवाड़ू आरती माझा सद्गुरु नाथा माझा साईनाथा पाचाही तत्वांचा दे पला विलाता निर्गुणाचे स्थिति कैसे आकारा
संता मनोवेद।
सेवत दुखाला हो धावनी भक्त व्यसन हरेशे दर्शन देशी त्याला हो धावनी भक्त व्यसन हरेशे दर्शन देशी त्याला हो झाले अस तिल कष्ट अतिशय तुमचे प्रसाद घेऊन निज सदनाशी हो आज्ञेस्तव हा आशीर प्रसाद घेऊन निज सदनाशी हो जातो आता येऊ पुनरपि तव चरणाचे पाशी हो जातो आता येऊ पुनरपि त्व चरणाचे पाशी हो उठव तुझला साई माऊले
पहुड़ावे मंदिरे।
अवधूता बाबा करा साई नाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी बहुड़ा एकांता आशा तृष्णा कल्पनेचा सोडून गलबला बाबा सांडून गलबला दया क्षमा शांति दासे उम्यासे वेला अता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी बहुड़ा एकांता आलक्ष्य उन्मनी घेऊनी नाजुक दुःशाला बाबा नाजुक दुःशाला निरंजने सद्गुरु स्वामी निज विलसे झेला अता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पौडा एकांता सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त पाहि प्रसादाची वाट द्यावे धुनी या ताट शिष घेऊनी जाईला तुझे जाईया भोजन झालो एक संवाद माळूनिया देवा शिष घेऊन जाईला तुझे जाईया भोजन तुका मने चित्त करुणी राहिलो निवांत शिष घेऊन जाईला तुझे जाईया भोजन पावला प्रसाद आता विठोनी जावे बाबा आता निजावे पापुला तो श्रम कळो तसे भावे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा तुम्हाशी जागवू आम्ही आपुल्या चाळा बाबा आपुल्या चाळा शुभाशुभ कर्मे दोषी हरावया पीडा आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा तुका मने दिले उच्चिष्टाचे भोजन उच्चिष्टाचे भोजन नाही निवडिले आपुल्या भिन्न आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा सद्गुरु साईनाथ महाराज की जय
साईनाथाय नमः ॐ तीर्थाय नमः। ॐ श्री साई नाथाय 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 नमः। ॐ